स्तोत्रसंहिता अध्याय 24. भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत, कारण त्यांनी समुद्रावर तिचा पाया घातला आणि जलांवर त्यांनी ती स्थापिली. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्याचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही, तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायपण मिळेल. हीच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते. अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा, पूर्णकालीन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. गौरवशाली राजा कोण आहे? तोच परमेश्वर सामर्थ्यशाली आणि थोर आहे. वेशींनो, तुमचे मस्तके उंच करा, सर्व काळच्या दरवाजांनो तुम्ही उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. तो गौरवशाली राजा कोण आहे? सयाधीश परमेश्वरच तो राजा आहे. तोच तो गौरवशाली राजा आहे.